माझ्या घरात पाहुणा आला, माझ्या घरात पाहुणा आला,
माझ्या घरात पाहुणा आला।
अन्न नसे तिळभर खाया जाऊन मागू कोणा, खाया जाऊन मागू कोणा। शेजारी पाजारी पाहती विचार पूस कोणी ना करती, दिसुनी तई ना स्मशान सगळे सहकार्याचे कुठे उमाळे, प्रसंग ऐसा आला। प्रेमाने कोणी बोले ना स्वार्थासाठी कष्ट तिनांना, नीती गेली लया खाया जाऊन मागू कोणा। अन्न नसे तिळभर खाया जाऊन मागू कोणा। मी काय करावे, कसे जगावे आणि जगवावे, धर्म पारखा झाला।
सांगा मग मी काय करावे, कसे जगावे आणि जगवावे, धर्म पारखा झाला।
तुकड्या दास म्हणे बघवे ना परस्परांची ऐसी दैना, आता लाज प्रभू से तिळभर खाया जाऊन मागू कोणा। अन्न नसे तिळभर खाया जाऊन मागू कोणा।